विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहेत. या निवडणुकीसाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे, त्यानुसार जवळपास 12,000 जणांची नियुक्ती करण्यात येत असून महापालिकेच्या वतीनं त्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांना प्रचार सभांसाठी महापालिकेची मैदाने, शाळांची मैदाने, मोकळी जागा तसंच चौकांचा वापर करता येईल यासाठी महापालिका प्रशासनानं अटी आणि शर्तींची नियमावली आणि दरपत्रक जाहीर केलं आहे. प्रचारादरम्यान रस्ते किंवा पदपथावर खड्डे केल्यास किंवा नुकसान झाल्यास दंड आकारला जाणार आहे. निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या सर्व आचारसंहितांचं पालन करणं बंधनकारक असेल असं प्रशासनानं म्हटलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांची आज सकाळी बारामती गेस्ट हाऊस इथं बैठक झाली. राज्यातील साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाची एफआरपी 14 दिवसात शेतकऱ्यांना देणं बंधनकारक आहे. 14 दिवसांच्या कालावधीत कारखान्यांनी एफआरपी देयकं दिली नाहीत तर विलंब कालावधीसाठी 15% व्याजासह ऊस बिलं द्यावी लागतील अशा सूचना साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी सर्व साखर कारखान्यांना दिल्या आहेत. राज्यातील 163 साखर कारखान्यांनी ऊस गाळप केलं आहे. त्यातल्या 34 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची देयकं वेळेत दिली आहेत. 129 साखर कारखान्यांकडे अजूनही ऊस बिल थकीत आहे. पुण्याजवळच्या लवासा प्रकल्पाला कथित बेकायदेशीर परवानगी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी 2023 सालची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. पोलिसांनी याबाबतीत एफआयआर दाखल करावा असा आदेश न्यायालयानं देण्यासाठी कायद्यात तरतूद नसल्यामुळे ही याचिका फेटाळल्याचं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम आखड यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत भोर तालुक्यातील वडगाव डाळ इथं पंतप्रधान जनमन आवास योजनेअंतर्गत घरकुल प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आज झाला. या घरकुल प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी कातकरी समाजातील अनेक कुटुंबांचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. हा प्रकल्प बिबीवाडी रोटरी क्लब आणि परमनिश्चय फाउंडेशनच्या सहकार्यानं उभारण्यात आला आहे. सिंगापूरमध्ये 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत झालेल्या एस्मो एशिया काँग्रेस 2025 या जागतिक कर्करोग परिषदेत पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये झालेलं संशोधन सादर करण्यात आलं. अन्य आवश्यक उपचारांबरोबरच आयुर्वेदिक रसायन थेरपी स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांचं जीवनमान लक्षणीयरित्या सुधारू शकते हे रसायू क्लिनिकनं केलेल्या अभ्यासात आढळलं आहे असं रसायूचे वैद्यकीय संचालक डॉ योगेश बेंडाळे यांनी सांगितलं. दक्खन इतिहास संशोधन संस्थेचं उद्घाटन काल पुण्यातल्या सरसेनापती वीर बाजी पासलकर सभागृहात संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ सदानंद मोरे यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्राचा इतिहास हा सर्व जातीधर्मांचा आहे. आपल्या पूर्वजांचा इतिहास जपताना भाषेचं महत्व देखील लक्षात घेतलं पाहिजे असं प्रतिपादन मोरे यांनी यावेळी केलं. महाराष्ट्र विकास केंद्र या सेवाभावी संस्थेच्या वतीनं दिला जाणारा जलमित्र पुरस्कार आंतरराष्ट्रीय जलाशय संवर्धन समितीचे अध्यक्ष आणि भुवनेश्वरच्या चिलिका विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अजित पटनाईक यांना प्रदान करण्यात येणार आहे. आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते येत्या 24 डिसेंबर रोजी पुण्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. स्वच्छ सेवा सहकारी संस्था आणि कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेतील 800 अधिक कचरा वेचकांनी निर्धार सभा काल पार पाडली. या सभेत दिवंगत सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांना आदरांजली वाहण्यात आली. ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर द व्हिज्युअली चॅलेंज्ड या संस्थेनं आळंदीमध्ये दृष्टीबाधितांसाठी बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच आयोजित केल्या होत्या. कनिष्ठ गट आणि महिला अशा 2 गटात या स्पर्धा झाल्या. महिला गटात पश्चिम बंगालमधील मेघा चक्रवर्ती विजेती ठरली तर कनिष्ठ गटात महाराष्ट्रातील वेद नीरज फौर यानं विजेतेपद पटकावलं. पिंपरीतील ध्यानचंद मैदानावर पार पडलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृतीचषक हॉकी स्पर्धेत प्राप्तिकर संघानं अजिंक्यपद पटकावलं. प्राप्तिकर संघानं क्रीडा प्रबोधिनी संघाचा 4-2 अशा फरकाने पराभव केला. हवामान. पुणे आणि परिसरात थंडीचा कडाका कायम आहे. सकाळच्या कडाक्याच्या थंडीबरोबरच आज दिवसभर गारठा जाणवत आहे. आज पुण्यात 8.6 दशांश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उद्या किमान तापमान 9 अंशांच्या आसपास राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.